ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್. ವಿಜಿ ಡೇಲಿ ಶುಗರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಪ್ಡೇಟ್. ಆಜ್ ಶುಕ್ರವಾರ 26 ಜೂನ್ 2020. डोमेस्टिक मार्केट देशभरात बाजारात मागणी स्थिर होती. महाराष्ट्रामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,170 रुपये ते 3,190 रुपये प्रति क्विंटल राहिला. तर एमटीसीचा व्यापार 3,220 रुपये ते 3,270 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटकामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,425 रुपये राहिला. तर एमटीसीचा व्यापार 3,475 रुपये प्रति क्विंटल राहिला. उत्तर प्रदेशामध्ये एमटीसीचा व्यापार 3,330 रुपये ते 3,440 रुपये होता. गुजरातमध्ये एसटीसीचा व्यापार 3,251 रुपये ते 3,271 रुपये राहिला. तर एमटीसीचा व्यापार 3,261 रुपये ते 3,301 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये एसटीसीचा व्यापार 3,350 रुपये ते 3,475 रुपये होता. तर एमटीसीचा व्यापार 3,420 रुपये ते 3,525 रुपये होता. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव जीएसटी सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाइट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $354 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.71 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.569 मध्ये झाला. तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.3608 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 2,955 रुपये प्रति बॅरल. क्रूड WTI $39.2 होते. इक्विटी. बीएससी सेन्सेक्स 329.17 अंकांनी वर येऊन 35,171.27 अंकावर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 94.10 अंकांनी वर येऊन 10,383 अंकावर बंद झाला.